चीनीमंडी.com पॉडकास्ट।
केनिया, ऑडिट नंतर शेतकऱ्यांनी साखर कारखानदारांना अटक करण्याची मागणी। मोहरोली साखर कंपनीच्या व्यवस्थापकांना अटक केली जावी आणि करदात्यांच्या अरबो डॉलरची करचोरीच्या गुन्ह्यात केस चालवली जावी। केन्या नॅशनल फेडरेशन ऑफ ऊस शेतकऱ्यांचे चेअरमन चार्ल्स ओनुप्पा यांनी एथिक्स अँड अँटी करप्शन कमिशन यांच्या मुख्य कार्यकारी त्वालिप महारक यांनी या भ्रष्टाचारामध्ये लिप्त संशयितांना अटक करण्याची मागणी केलेली आहे। ओनुप्पा यांनी सांगितले की या लोकांना अटक करावी ज्यांनी शेतकऱ्यांबरोबर दुर्व्यवहार केलेत आणि मोहरोनी कारखान्याचेही नुकसान केले। त्यांनी या लोकांच्या शांत बसण्यावरही प्रश्न उपस्थित केलाय। त्यांनी ऑडिट रिपोर्ट जारी झाल्यानंतर रेडिओ, टीव्ही आणि सोशल मीडियावर व्यवस्थापकांची प्रशंसा करतात। महालेखा परीक्षकांचे म्हणणे आहे की विक्रीच्या अंडर रिपोर्टिंगमुळे एसएच 1.7 बिलियन पेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे। गेल्या गुरुवारी संसदेमध्ये सादर करण्यात आलेल्या ऑडिटने असे समजते की कंपनीच्या घरांमध्ये राहणाऱ्या 87 कर्मचारी तर 33 कर्मचाऱ्यांना एकापेक्षा अधिक घरांचे वाटप करण्यात आले होते।